ईरां मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंदमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं अम्बत्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणीं नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दाय तपत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः यम् ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदु सुरासुरगणा देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकम् संसारतापशमनम् समर्थम् समदर्शिनम् स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुम् पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरु पातु मां भवे ज्ञाने शाङ्घ्रिसरोजलुब्धमधुपः स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानां वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्थ्ये किल एकनाथ सदृशो वृत्तौ तु कारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम्। स्वामी माधवनाथ वल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमाभक्त सुशांत दांत सुरभम् उत्तुंगधिम वत्सलम् सोहम् बोध शुचित्व पूर्ण सततम् तूर्यत्वमासादितम् वंदे त्वाम् मकरंदनाथ यतिनम् रक्षस्व दीनांकितम्। ओम बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
सत्रव्या अध्यायाच्या शेवटी शेवटी आपण आलेले असताना आपण भगवद्गीतेमध्ये ध्यान ज्या ज्या ठिकाणी आलं ती ती सगळी ठिकाणं पाहायला सुरुवात केली। त्याच्यामध्ये पाचव्या अध्यायाच्या अखेरीला, सहाव्या अध्यायामध्ये दोन वेळेला, आठव्या अध्यायामध्ये दोन वेळेला ध्यानाचं वर्णन जे भगवंतांनी केलं तर ते आपण पाहिलं। पाचव्या अध्यायाच्याही आधी भगवंतांनी ध्यान सांगितलेलं होतं, ते मी घेतलेलं नव्हतं, घ्यायचा तर विचार होता आणि आज त्या प्रकारे भगवंतांनी केलेलं जे ध्यानावरचं निरूपण आहे ते आपण पाहणार आहोत। ते न घेण्याचं कारण यज्ञ प्रकरणाच्या अंतर्गत भगवंतांनी ध्यानाचं वर्णन केलेलं आहे असं असल्यामुळं ते ध्यानाच्या सलग वर्णनात घेतलेलं नव्हतं। तसंच अजून पुढे अठराव्या अध्यायामध्ये क्रमयोग सांगत असताना भगवंतांनी सारांश रूपाने परत ध्यानाचं वर्णन केलं, पण हे एवढं पाहिल्यानंतर अठराव्या अध्यायातलं ते आत्ता पाहण्याची गरज नाही। आणि जेव्हा अठराव्या अध्यायात तो विषय येईल तेव्हा आपण यथावकाश ते पाहणारही आहोत। हा चौथा जो अध्याय आहे त्या अध्यायामध्ये विकर्म म्हणून जे प्रकरण आलं म्हणजे साधनाविषयक कर्म त्याच्यामध्ये भगवंतांनी ध्यानाचं वर्णन केलं। चौथ्या अध्यायाची जी सुरुवात झाली ती मोठी रोचक पद्धतीने झाली, अशा करता रोचक पद्धतीने झाली की भगवंतांना खरं म्हणजे जे सांगायचं होतं त्याच्यापेक्षा वेगळं विवरण अर्जुनाच्या प्रश्नावरून सुरू झालं। भगवद्गीता ऐकून तिचा जो प्रवास आहे तो प्रवास मोठा आल्हाददायक असा आहे। तिसऱ्या अध्यायामध्ये तो कर्मयोग नावाचाच अध्याय आहे आणि भगवंतांनी दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्य बुद्धी, योग बुद्धी आणि स्थितप्रज्ञ असं वर्णन केल्यानंतर अर्जुनाला प्रथम कर्मयोग सांगितला आणि हा कर्मयोग सांगून झाल्यानंतर अर्जुन असं म्हणायला लागला की हा इतका जर सोपा आणि आचरणाला सुलभ असा असेल तर लोक त्याचं आचरण करत का नाहीत। आणि ते परधर्म आणि पापाचरण करायला का प्रवृत्त होतात त्याच्यावर भगवंतांनी प्रत्येकाच्या प्रकृतीच्या आत असणारा जो काम क्रोध इत्यादी आहेत त्यामुळे स्वधर्म आचरायला अडथळा येतो असं उत्तर दिलं। काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः महाशनो महापापमा विध्येनम इह वैरिणम, हा पाप करायला प्रवृत्त करणारा अतिशय अभद्र असा हा वैरी आहे असं जाण, कोण काम आणि क्रोध हे रजोगुणामुळे निर्माण झालेले आहेत आणि ती प्रकृतीच आहे. प्रत्येकाच्या प्रकृतीमध्येच सत्व आणि तमज असा असतो तसं रजोगुण आहेच, आणि या रजोगुणामुळे कामक्रोध आहेत, आणि या कामक्रोधांमुळे सहज सुलभ वाटणारा एरवी तत्वज्ञानाच्या अंगानी पण कर्मयोग आचरायला कठीण होऊन गेला असं भगवंत म्हणाले. आणि म्हणून भगवंत असं म्हणाले की हा काम आणि क्रोध आहेत त्यांचा आश्रय हा इंद्रियांच्या ठिकाणीच आहे, म्हणजे ज्या इंद्रियांनी कर्म करायची त्या इंद्रियांच्या आणि मनाच्या ठिकाणीच कामक्रोध राहत असल्यामुळं कर्मयोग आचरायला अवघड जातो, कारण इंद्रियांचाच त्याला अडथळा येतो. आता त्याला उपाय काय? तर उपाय भगवंत असं म्हणतात की म्हणून तस्मात त्वम इंद्रियाणि आदौ नियम्य भरतर्षभ, म्हणून ज्या इंद्रियांच्या ठिकाणी कामक्रोध राहतात आणि त्याच इंद्रियांनी कर्मयोगाचं आचरण करायचं आहे, म्हणून कर्मयोगाच्या आचरणासाठी अडथळा ठरलेला काम आणि क्रोध आवरण्यासाठी इंद्रिय आवरण गरजेचं आहे, इंद्रिय आवरून कर्म करणं गरजेचं आहे, पण प्रथम इंद्रिय आवरायला पाहिजेत. कारण हे काम आणि क्रोध हे पाप करायला प्रवृत्त करतात आणि त्यांनी ज्ञान आणि विज्ञान यांचा नाश होतो असं दोन गोष्टी भगवंतांनी सांगितल्या. विनोबा असं म्हणतात, लोकमान्य असं म्हणतात की या ठिकाणी भगवंतांचा जो सांगण्याचा रोख होता तो स्वाभाविकपणे आता इंद्रिय कशी आवरायची असा असायला पाहिजे होता. तू प्रथम इंद्रिय आवर, म्हणजे इंद्रिय आवरून ध्यानाला बसणं, आत्मसंयमन योग म्हणून जो 6व्या अध्यायामध्ये आला तर तिथं खरं भगवंत घेऊन चाललेले होते हा सगळा विषय. म्हणून आता दोनच गोष्टी शिल्लक राहतात 3र्या अध्यायाच्या अखेरीला, ती म्हणजे इंद्रिय नियमन करायचं कसं, आत्मसंयमन करायचं कसं हे एक, आणि ज्ञान आणि विज्ञान हे काय आहेत. इंद्रिय आवरून आत्मदर्शन आत्मसुख किंवा स्वरूप सुख कसं घ्यायचं आणि स्वरूप सुख घेतल्यानंतर ज्यांनी आत्मज्ञान मिळवलेलं आहे त्याला जगताचा जो अडथळा होतो, प्रकृती आणि प्रकृतीचा संघर्ष होतो, ज्ञान त्याचं आहे ते जगतामुळे गोंधळून जातं, जगताच्या दर्शनामुळे गोंधळून जातं, त्यामुळे ज्ञान आणि विज्ञान याची मिळवणी कशी करायची या दोनच गोष्टी शिल्लक राहतात. पण तिथपर्यंत भगवंत येऊन पोचायच्या आधी हा 4था आणि 5वा अध्याय मध्येच आले, कारण 6व्या अध्यायामध्ये अर्जुनानी कोणताही प्रश्न न विचारता भगवंतांनी सरळ ध्यानाला ध्यान सांगायला सुरुवात केली, आणि 7व्या अध्यायामध्ये देखील तुला ज्ञान विज्ञानासकट सांगतो असं भगवंत म्हणाले. म्हणजे भगवद्गीतेचा 3र्या अध्यायामध्ये जो तुटलेला प्रवास क्षणभर असा वाटला तो 6व्या अध्यायामध्ये आणि पुढे 7व्या अध्यायामध्ये भगवंतांनी जोडून घेतला. दरम्यान 4थ्या अध्यायाच्या प्रारंभी भगवंतांनी या आत्मसंयमन योग आणि ज्ञान आणि विज्ञान सांगणाऱ्या तत्वज्ञानाची गुरु परंपरा सांगायला सुरुवात केली. कुठलंही ज्ञान हे गुरुशिष्य परंपरेने पुढे जात असतं, म्हणून भगवंत असं म्हणाले की मी हा योग प्रथम विवस्वानाला सांगितला, विवस्वानांनी हा मनूला सांगितला, मनूनी इक्ष्वाकू आदी राजांना सांगितला, आणि असा हा परंपरा प्राप्त योग पुढे अनेक राजर्षी जाणते झाले। आणि सकालमेह महता योगो नष्ट परंतप, पण हा योग काळाच्या ओघात नाहीसा झाला, काळाच्या ओघात नाहीसा झाला तो कामक्रोधांमुळेच नाहीसा झाला, पण काळाच्या योगात हा नाहीसा झाला असं सांगून भगवंत पुढे काही सांगणार तेवढ्यात अर्जुनांनी असा प्रश्न विचारला की तुझा जन्म तर अलीकडचा आणि सूर्य किती पुरातन आहे ते आमच्या वाडवडिलांच्याही आधीचा, तर तू विवस्वानाला सांगितलं हे आम्ही मानायचं कसं? आणि त्यामुळे थोडं भगवंतांच्या मूळ कथनामध्ये विषयांतरच झालं आणि अर्जुनाच्या प्रश्नाप्रमाणे भगवंतांनी आपल्या स्वतःचं जन्म कर्म रहस्य सांगायला सुरुवात केली। तो या चौथ्या अध्यायाचा मुख्य विषय आहे। मी अजय असताना आणि अव्ययी असताना स्वशक्तीने मायेला स्वाधीन करून मी स्वतःला उत्पन्न करतो, जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा अधर्माचा नाश करण्यासाठी आणि धर्माचं पुनरुत्थान करण्यासाठी मी जन्माला येतो, स्वइच्छेने जन्माला येतो, आणि जन्माला आल्यानंतर माझं कार्य साधूंचं संरक्षण करणं आणि दुष्टांचा विनाश करणं हे राहतं, असं भगवंतांनी स्वतःच्या अवताराचं रहस्य सांगितलं। आणि भगवंत असं म्हणाले की माझं हे दिव्य जन्म कर्म म्हणजे मी मुळीच जन्मणारा नसताना मी जन्माला येणं आणि मी मुळीच कर्म करणारा नसताना परमात्मा मी कर्म करणं, माझे अजत्वे जन्मणे अक्रियताची कर्म करणे ही माझी कर्माची आणि जन्माची जे रहस्य आहे ते जो अविकार होऊन जाणतो तो परममुक्त होऊन जातो। माझे अजत्वे जन्मणे अक्रियताची कर्म करणे हे अविकार जो जाणे तो परममुक्त। आणि मग भगवंतांनी मी प्रत्यक्षतः न करता चातुर्वर्ण्य सृष्टी मीच केलेली आहे, माझ्या अधिष्ठानावर घडली म्हणून मी केली, आणि मी प्रत्यक्षतः काहीही करत नसल्यामुळं मी या माझ्या निर्मितीपासून वेगळाच आहे, अशा प्रकारचं स्वतःच्या जन्म आणि कर्माचं तत्वज्ञान सांगायला सुरुवात केली। आणि हे सांगता सांगता भगवंत म्हणाले की म्हणून तू कर्म म्हणजे काय हे योग्य रीतीने समजून घे, म्हणजे स्वधर्म कर्म म्हणजे काय हे तू समजून घे। कर्मणो ही अपि बौद्धव्यम, बौद्धव्यमचं विकर्मणः, पण या कर्मामध्ये कर्मयोगाप्रमाणे कर्म करणं कठीण जात असेल तर साधनेच्या कर्माखेरीज पर्याय नसल्यामुळं विशेष कर्म साधनेची म्हणून देखील असतात, तीही तू जाणून घे। अकर्मणश्च बौद्धव्यम, तसं कर्म मुळीच न करण्याची स्थिती आत्म्याची असते, ती नेमकी काय असते तेही तू नीट समजून घे। देह कर्म करणार असतो त्यांनी स्वधर्म कर्म करायची, देहानीच आत्मज्ञान प्राप्त होण्याच्या दृष्टीने विकर्म म्हणजे विशेष साधनारूपी कर्म करायची, आणि मी मुळीच कर्म करत नाही अशा नैष्कर्म्य आत्मबोधावरही यायचं। या तीन गोष्टी मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वाच्या आहेत, म्हणून कर्मणी अकर्म अकर्मणी कर्म हा चौथ्या अध्यायाचा अजून एक महत्वाचा विषय ठरला। आणि त्याच्यानंतर भगवंतांनी तिसऱ्या अध्यायात कर्म म्हणजे स्वधर्म कर्म सांगितलेलं होतं, अकर्म म्हणजे कर्म करत असतानाच आत्म्याची मुळीच कर्म न करण्याची करण्याचा जो स्वभाव आहे त्याबद्दल दुसऱ्या अध्यायात सांगितलेलंच होतं. फक्त सांगितलं गेलेलं नव्हतं विकर्माबद्दल. ही विकर्म म्हणजे साधनेची कर्म करणं हा अध्याय, हा या अध्यायाचा अजून एक महत्वाचा विषय ठरला. त्याच्यामध्ये भगवंतांनी बरीच विकर्म सांगितली आणि ही विकर्म यज्ञ या यज्ञ संस्थेच्या द्वारा निरूपण करून सांगितली. त्याच्यामध्ये ब्रह्मार्पणम, ब्रह्महविही, ब्रह्माग्नौ, ब्रह्मणाहुतम यज्ञ करत असताना अग्नीची आवश्यकता असते, हवन द्रव्याची आवश्यकता असते. जे अर्पण करायचं ते हवन द्रव्य आणि होता म्हणजे यज्ञ करायला प्रवृत्त झालेला यज्ञाचा कर्ता तोही गरजेचा असतो. भगवंत असं म्हणतात की अर्पण द्रव्य देखील ब्रह्म आहे. यज्ञ देखील ब्रह्मस्वरूप आहे. यज्ञाग्नी आहे तो ब्रह्मस्वरूपच आहे आणि जो यज्ञ करणारा होता आहे तोही ब्रह्मस्वरूप आहे. म्हणजे मी जगतामध्ये ज्या ज्या गोष्टींचा आधार घेऊन कर्म करतो ती सामग्री ब्रह्मस्वरूप आहे. जी मी कर्म करतो ती ब्रह्मस्वरूपच आहेत आणि मी करणारा देखील ब्रह्मस्वरूप आहे. ब्रह्मैव तेन गंतव्यः असं असल्यामुळं त्याचं गंतव्य देखील ब्रह्माशी एकरूप होणं हेच राहतं. ब्रह्म कर्म समाधीना अशा प्रकारे कर्म करत असताना स्थिर बुद्धी ब्रह्मभाव ठेवल्यामुळं प्राप्त होते असं सांगून भगवंतांनी ही विकर्म सांगायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये जे पहिलं विकर्म आहे ते दैवम एव अपरेयज्ञम योगिनः पर्युपासते, दैवयज्ञ या नावाने भगवंतांनी सांगितलं. हा जो दैवयज्ञ आहे तो इंद्र, अग्नि, अरुण, वरुण इत्यादी जे वेद काळामध्ये देव म्हणून समजले जात होते त्या अन्य देवतांच्या प्राप्तीकरता म्हणून, अन्य देवता प्रित्यर्थ म्हणून केला जाणारा यज्ञ किंवा यज्ञ कर्म असं त्याचं स्वरूप आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी मात्र हा जो दैवयज्ञ आहे त्या दैवयज्ञाला आत्ता मी सांगतोय तसं वर्णिलेलं नाहीये. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की गुरुवाक्य जे आहे म्हणजे सद्गुरूंचा उपदेश ते परमात्म तत्वच तू आहेस, या तत्वाच्या योगानी यजनशील रात्रंदिवस असणारा जो यज्ञ करू इच्छितो तो त्यांनी अविद्या आपल्या मनासकट हवन करणं हा दैवयज्ञ आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि तो चांगलाच अर्थ आहे. शब्दार्थ मात्र आता मी म्हटलो तसा आहे, आधी सांगितला तसा आहे. या श्लोकात अजून एक ब्रह्माग्ना व अपरे यज्ञम यज्ञेन एव उपजुह्यती, ब्रह्मरूप अग्निमध्ये उपाधिरूप मी, जीवभावानी असणारा मी, त्याचं यज्ञानीच यज्ञामध्ये हवन करणं असा अजून एक यज्ञ भगवंतांनी सांगितला. हा चिंतन स्वरूप यज्ञ आहे. जो जीव आहे तो ब्रह्मस्वरूपच आहे अशा चिंतनानी जीवानी ब्रह्मामध्ये लीन होणं, स्वतःला समर्पित करणं. त्याचा पुढचा यज्ञ जो भगवंतांनी म्हणजे साधना सांगितली, ती साधना श्रोत्रादीनी इंद्रियाणी अन्ये संयमाग्निषु जुह्वती असं आहे. जे श्रोत्र इत्यादी जी कर्मेंद्रिय आहेत, श्रोत्र म्हणजे ऐकणं, आहार घेणं, हातानी काम करणं, पायानी चालणं आणि जननेंद्रियांचं कर्म, अशी जी पाच कर्मेंद्रिय आहेत भगवंत असं म्हणतात की श्रोत्रादिनी इंद्रियाणी अन्ये संयमाग्निषु जुह्वती. श्रोत्रादी जी कर्मेंद्रिय आहेत ती जणू हवन द्रव्य आहेत, म्हणजे ज्याचं हवन करायचं आहे अशी द्रव्य आहेत. यज्ञामध्ये ज्याच्या समिधा अर्पण केल्या जातात तर संयम बाळगणं श्रोत्र आहार इत्यादी बाबत हा कोणी अग्नी आहे. आणि इंद्रियांचं संयमन करून इंद्रिय आवरून हा ही साधना साधली जाते असं भगवंत म्हणतात. तर त्याच्या पुढच्या यज्ञाचं म्हणजे साधनेचं वर्णन करत असताना ते म्हणतात की शब्दादीन विषयांनी अन्ये इंद्रियाग्निषु जुह्वती. जशी कर्मेंद्रिय आहेत तशी ज्ञानेंद्रिय देखील आहेतच. शब्द स्पर्श रूप रस गंध हे जे ज्ञान विषय आहेत ज्यांच्या योगाने ज्ञान आपण प्राप्त करतो, ही कोणी हवन द्रव्य म्हणजे शब्द त्याचं ज्ञानेंद्रिय आहे. शब्द जे मुख बोलतं ते इंद्रिय आहे. तर शब्दच न बोलणं, मौन राहणं, स्पर्श हा ज्ञानाचा विषय असेल तर स्पर्शामध्ये न सापडणं, अशा प्रकारे इंद्रियांचा पूर्णपणाने निग्रह करणं, कर्मेंद्रियांचा संयम करणं आणि ज्ञानेंद्रियांचा निग्रह करणं असे दोन उपाय भगवंतांनी सांगितले. मुख्य विषय वेगळा असल्यामुळं याचा मी अधिक उलगडा करत नाही, नाहीतर याच्यातच आजचं प्रवचन संपेल. आणि त्याच्या पुढे भगवंत असं म्हणतात की जो आज ध्यानाचा विषय म्हणून आपण पाहायचा आहे ते असं म्हणतात की सर्वाणी इंद्रिय कर्माणी प्राणकर्माणी च अपरे आत्मसंयमन योगाग्नौ जुह्वती ज्ञान दीपिते. सर्व इंद्रियांची कर्म तसंच प्राणकर्म देखील, सर्व इंद्रियांमध्ये 11 इंद्रिय मन देखील आलं, 10 इंद्रिय आणि मन तसंच प्राणकर्म देखील यांना आत्मसंयमन बघा तो शब्द आला. ध्यानाचं वर्णन करताना आत्मसंयमन योगाच्या अग्नीमध्ये ध्यानाग्नीमध्ये जुह्वती म्हणजे होमितात, ज्ञान दीपी ते, त्यामुळे त्यांच्या ठिकाणी ज्ञान निर्माण होतं. हा श्लोक आणि त्याच्यावरचं ज्ञानेश्वर महाराजांचं विवरण समजून घेण्याकरता तुम्हाला यज्ञाबद्दल काही सांगणं गरजेचं आहे. फार कमी जणांनी यज्ञ पाहिला असेल. आमच्या लहानपणी अशा प्रकारचे यज्ञ चालायचे, विष्णू याग, दत्त याग इत्यादी, आणि ते पाहण्यातही आलेले आहेत. आपल्यापैकी काही जणांनी पाहिले असणार आहेत. यज्ञामध्ये एक यज्ञकुंड असतं, बाजूला हवन सामग्री असते, म्हणजे तीळ उडीद इत्यादी, तूप, एक विशिष्ट प्रकारचं लाकूड देखील. इथं जे शब्द येणार आहेत ते प्रथम अग्नी निर्माण करण्याची प्रक्रिया यज्ञामध्ये केली जाते. ती अग्नी निर्माण करण्याची प्रक्रिया ही आपण जसा सहज काडी शिलगावून अग्नी निर्माण करतो तशी नाहीये. त्याच्याकरता एक अरणी म्हणून खोलगट असं पात्र असतं लाकडी, त्याला अरणी असं म्हणतात. त्या अरणीवर एक घट्ट दाबून लाकूड ठेवलं जातं. त्या लाकडाला शेवटच्या बाजूला रवीसारखा थोडासा मोठा भाग असतो आणि वर ते निमुळतं होत गेलेलं असतं, त्याला मंथा असं म्हणतात. त्या अरणीवर तो मंथा दाबून धरून त्याची दोरीनी घुसळण करावी लागते. त्या घुसळणीला मंथन असं म्हणतात. त्या मंथनामध्ये अरणीवर मंथा तर ते लाकूड, दोन्ही लाकडं असल्यामुळं ते जोरात दाबून जेव्हा घर्षण केलं जातं तेव्हा तिथं उष्णता निर्माण होते आणि उष्णता निर्माण होऊन तिथं थोडासा अग्नी प्रगट होतो, धूर यायला सुरुवात होते आणि सूक्ष्म विस्फुल्लिंग तिथं तयार होतं. ते विस्फुल्लिंग हे कापसामध्ये धरण्याची प्रथा आहे. विशिष्ट तऱ्हेचा कापूस त्याच्यामध्ये ती ठिणगी धरली जाते याचा अर्थ कापसाला ती ठिणगी लागते आणि मग तो अग्नी यज्ञामध्ये यज्ञकुंडामध्ये ठेवला जातो आणि त्याच्यावर तूप आणि जी हवन द्रव्ये आहेत ती घातल्यानंतर अग्नीच्या ज्वाळा निर्माण होतात. मंत्रपूर्वक आहुती नंतर दिली जाते. ही आहुती दिली जाते त्याच्याकरता तूप ठेवण्याचं जे भांडं असतं त्याला स्त्रुवा असं म्हणतात आणि एक पळीसारखं पळी असते लाकडीच, तर त्याला स्त्रुक असं म्हणतात. स्त्रुक आणि स्त्रुवा त्या खोलगट पळीसारख्या लाकडांनी ते तूप काढून स्त्रुवेमधून ते घृत अग्नीमध्ये घातलं जातं. हे सगळे शब्द येणार आहेत म्हणून मी सांगतोय. मंत्रपूर्वक यज्ञक्रिया केल्यानंतर एक वेळ अशी येते की यज्ञक्रिया पूर्ण होते. मंत्रोच्चारामुळं जे दीक्षित असतात ते दीक्षित ज्या प्रकारे उपदेश करतात आणि यज्ञ करणारा जो होता आहे तो श्रद्धापूर्वक यज्ञ करतो त्याची समाप्ती होते. समाप्ती होते तेव्हा यज्ञ संपल्यानंतर यज्ञामध्ये जी हवन द्रव्ये आहेत तर त्याची पूर्णाहुती दिली जाते. नैवेद्य असतो आणि त्याची आहुती दिली जाते त्याला पूर्णाहुती असं म्हणतात. म्हणजे यज्ञ पूर्ण झाल्या प्रित्यर्थ द्यायची आहुती. ही पूर्णाहुती झाल्यानंतर यज्ञ पूर्ण झाला अशा समाधानानी जो यज्ञ करणारा असतो तो स्नान करतो. त्याला स्नान करायला सांगितलं जातं. त्याला अवभृत स्नान असा शब्द आहे. हे अवभृत स्नान झाल्यानंतर पूर्णाहुती करता जे तयार केलेलं असतं त्याच्यातलं काही शिल्लक राहतं. यज्ञामध्ये अग्नीला अर्पण करून जे शिल्लक राहिलेलं असतं हवन द्रव्य त्याला हुतशेष असं म्हणतात आणि तो प्रसाद म्हणून, पुरोडाश म्हणून, प्रसाद म्हणून नंतर सेवन करायचा असतो. ही यज्ञ प्रक्रिया आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांचं वैशिष्ट्य म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं इथलं ध्यान आहे ते या यज्ञ प्रक्रियेमध्ये बसून सांगितलेलं आहे. म्हणूनच ते मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं नाही. ज्ञानेश्वर महाराजांचं निरूपण आता ऐका. एकी ययापरी पार्था दोषू क्षाळीले सर्वथा. बर का? आपल्या ठिकाणी असणारे जे दोष आहेत, इंद्रियांच्या ठिकाणी दोष असतात, जे कर्मेंद्रियांच्या ठिकाणी असतात त्या कर्मेंद्रियांचा संयम करायला सांगितला. ज्ञानेंद्रियांच्या ठिकाणी दोष निर्माण होतात, ते दोष दूर करण्यासाठी ज्या ठिकाणी ज्ञानेंद्रिय जाऊच नयेत तिथं निरोधच करायला सांगितलेला आहे. त्यामुळे संयम आणि निरोधपूर्वक जीवन जगल्यामुळं हा जो साधक आहे तो निर्मळ वृत्तीचा होतो. त्याचे दोष गेलेले असतात, तो साधना करायला योग्य होतो, त्या दोषांचं क्षालन होतं. एकी हृदयारणी मंथा विवेकू केला. आता ज्या खोलगट अरणी नावाच्या भांड्यामध्ये मंथा बळकट रोवायचा असतो रवी सरखा, तर हृदय हीच जणू अरणी। आता हृदय म्हणजे माझाही हात छातीपाशीच गेला, पण योगाच्या परिभाषेत हृदय म्हणजे मस्तकाचा प्रदेश। हीच कोणी खोलगट अरणी, आणि विवेक म्हणजे आत्मा काय आणि अनात्मा काय याचा निवाडा करणारा जो विवेक आहे तो चांगला दाबून विवेक करत राहणं, हात जणू तिथं दाबून धरलेला मंथा त्या अरणीवर। आता ते काय म्हणतात ते या शब्दांचा खुलासा केल्यामुळे सरळ वाचताना देखील आपल्या सहज लक्षात येईल। हृदयरूपी अरणीमध्ये म्हणजे या प्रदेशामध्ये विवेक म्हणजे आत्मा आत्म्याचा विवेक करणं, हाच जणू मंथा उभा करणं। ते पुढे असं म्हणतात की तो उपशमे निहटिला, हा जो मंथा आहे तो मंथा शांतीपूर्वक, ही शांती त्याला लाभली कुठून, त्यांनी कर्मेंद्रियांच्या बाबत संयम केलेला आहे आणि ज्ञानेंद्रियांच्या बाबत देखील निरोध केलेला आहे आणि आत्म्यासंबंधी विवेक केलेला आहे, त्यामुळे तो सहज शांतीला प्राप्त झाला। ते असं म्हणतात की हा मंथा म्हणजे रवी जी दाबून धरली ती शांतीपूर्वक दाबून धरली, म्हणजे या ध्यानाची सुरुवात दातओठ खाऊन करायची नाहीये। हे जे ध्यान आहे हे ध्यान अतिशय शांत वृत्तीनी शांत चित्तानी विवेक करत, या चिदाकाशामध्ये आपण आत्मस्वरूप आहोत असा विवेक करत करायचा आहे। धैर्य भारे दाटीला, तसंच एवढी शांती ठेवून ही साधना दीर्घकाळ करण्यासाठी एका धैर्याचीही गरज आहे। तो मंथा जसा दाबून भरावा लागतो तर घुसळण केल्यावर अग्नी निर्माण होणार। गुरुवाक्य काढिला बळकटपणे, महावाक्य ते परमात्म तत्वच तू आहेस, तो परमात्माच मी आहे, ओम तत्त्वम सोहम सहा। हे जे गुरुवाक्य आहे या गुरुवाक्यांनी त्याची घुसळण केली विवेकपूर्वक, ऐसे समरस मंथन केले, असं समरस होऊन मंथन केलं। काय काय समरसामध्ये केलं? इंद्रिय आवरली, ज्ञानेंद्रिय आवरली, शांती प्राप्त केली, धैर्य प्राप्त केलं, आत्मानात्म विवेक केला आणि गुरुवाक्यांनी गुरुवाक्याची घुसळण केली। आणि घुसळण करत असताना आपण परमात्म्याशी एकरूप आहोत, तेच मी आहे, अशा समरस भावानीच मंथन केलं, घुसळण केली। ऐसे समरसे मंथन केले तेथे झडकरी काजा आले, असं समरस भावानी मंथन केल्यामुळे कामच झालं, लवकरात लवकर काम झालं। झडकरी म्हणजे काम झालं म्हणजे काय झालं? अशा प्रकारे घुसळण केल्यानंतर ज्ञानानीचं उज्जीवन झालं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। जे उज्जीवन जाहले ज्ञानाग्नीचे, या यज्ञामध्ये घुसळण चालू असताना जे यज्ञ करणारे गुरुजी असतात, जर तुम्ही पाहिलं असेल, त्यांचं सतत लक्ष असतं त्या अरणीकडे आणि मंथ्याकडे की कुठं काही ठिणगी विस्फुल्लिंग दिसतोय का, ज्ञानाग्नीचं उज्जीवन होतंय का, तर तिथं आधी ते काळं पडतं, रवीही काळी पडते आणि ते लाकूडही काळं पडतं, घर्षणामुळे उष्णता निर्माण होते म्हणून काळं पडतं, आणि तसंच घर्षण करत राहिल्यामुळं कुठेतरी विस्फुल्लिंग तयार होतो. पण दुसरं म्हणजे जो सगळा काळा झालेला भाग आणि जिथं उष्णता खूप निर्माण झाली आहे तिथून धूरही यायला सुरुवात होते. अशा दोन गोष्टी घडतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ज्ञानाग्नीचं उज्जीवन तर होतच होतं, पण पहिला रिद्धी सिद्धीचा संभ्रमू तो निवर्तूनी गेला भ्रमू. हा जो साधक आहे या साधकाला रुद्धी आणि सिद्धी स्पर्श करतात, तशा किरकोळ रुद्धी सिद्धी स्पर्श करतात. आत्मनात्म विवेक केल्यामुळं, शांती प्राप्त झाल्यामुळं, संयमनपूर्वक राहिल्यामुळं त्याची वाणी ही तेजस्वी होते. कधी कधी तो बोलेल तसं व्हायला सुरुवात होते. पुढील घटनांचा अचूक अंदाज त्याला येतोय जणू असं त्याच्याही लक्षात यायला लागतं. तसंच हा चांगला साधक आहे असं इतरांनाही समजायला सुरुवात होते आणि ते त्याला थोडा बहुत मान द्यायला लागतात आणि त्या मानाने तोही प्रभावित होतो, त्यालाही आपण चांगले साधक आहोत असंच वाटायला लागतं आणि हाच त्याच्या दृष्टीने अडथळा ठरतो. तो आपल्या स्वतःला आपण पोचलो असं समजायची शक्यता असते. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात हा रिद्धी आणि सिद्धीचा संभ्रमच निर्माण होतो, हा धूर निर्माण होतो. पण तशीच निष्ठापूर्वक साधना करत गेल्यामुळं हा धूर नाहीसा होतो. ज्यांनी यज्ञ पाहिलेला आहे त्यांच्या असं लक्षात आता येईल की हा धूर निर्माण होतो, पण तशीच घुसळण करत राहिल्यामुळं ज्ञानाग्नी जसा प्रज्वलित होतो तसा अचानक तो धूर गायब होतो, धूरच नाही असं होऊन जातं. पहिला रिद्धी सिद्धीचा संभ्रमू तो निवर्तोनी गेला धुमू, मग प्रगटला सूक्ष्म विस्फुल्लिंगू. मग मात्र तो विस्फुल्लिंग चांगलाच प्रगट होतो, मग तिथं धुराचा पत्ता नसतो. मग त्याला माहीत असतं की लोकांनी आपल्याला मोठं म्हणण्याला काही किंमत नाहीये, अजून आपण परमात्मा प्राप्तीपर्यंत जायचंय. आपण काय बोलू तसं होतं असं असेल तरी त्याची परीक्षा घ्यायची नाहीये. त्या रिद्धी आणि सिद्धींना बाजूला सारायला तो शिकतो, म्हणजेच तो धूर नाहीसा होतो. आणि मग ते असं म्हणतात की तया त्या विस्फुल्लिंगावर मनाचे मोकळे त्याची पेटवण घातले. मग कोरड्या कोरड्या समिधा त्याच्यात अर्पण करतात. हे मनाचं मोकळं पेटवण कसं तयार झालं, जे यमनियमी हळुवारले आई ते होते. अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य अपरिग्रह अशा प्रकारचे जी मानसिक व्रत सांगितलेली आहेत, तसंच शौच संतोष तप स्वाध्याय ईश्वर प्रणिधान ही जी कायिक तप सांगितलेली आहेत, व्रत सांगितलेली आहेत, त्याला यम आणि नियम असं म्हणतात. या यम आणि नियमाच्या आचरणामुळं मन अगदी म्हणजे त्याच्यात घातलं की जसं मोकळं पेटवण अग्नीमध्ये घातलं की धडाधडा पेटायला सुरुवात होईल, तसं नाहीसं होण्यासाठी अतिशय तयार असलेलं पेटवण जसं असावं, अग्निरूप होऊन जावं, तसं मन हे अगदीच तयार असतं. त्याचं अमन व्हायला वेळच लागत नाही. तया मनाचे मोकळे त्याची पेटवण घातले, जे यमनियमी हळुवारले आई ते होते. तेने साधुकपणे ज्वाळा समृद्धा, त्या ठिकाणी प्रदीप्त समृद्ध आणि साजूक अशा ज्वाळा तयार होतात. अग्नी देखील वेगळ्या वेगळ्या प्रकारचा असतो. इंधन द्रव्य काय आहे त्याच्यावर अग्नीचा रंगही अवलंबून असतो. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की या समृद्ध ज्वाळा प्रदीप्त झालेल्या साजूक त्याने साधुकपणे ज्वाळा समृद्धा मग वासनांतरांची या समिधा स्नेहेसी नानाविधा जाळलिया. इतकं जरी श्रोत्रादी इंद्रिय आवरलेली असली, शब्दादी विषय आवरलेले असले, तरी देखील माझ्या ठिकाणाहून विषय संपूर्ण गेले असं म्हणणं फार धाडसाचं राहतं. म्हणून ज्या थोड्या बहुत वासना असतात त्या वासनात जणू कोणी समिधा, त्या स्नेहेसी नानाविधा जाळलिया. जशी ती समिधा घ्यावी तुपाच्या भांड्यामध्ये म्हणजे स्नेहामध्ये घालावी आणि मग यज्ञात अर्पण करावी, तसं त्या वासनेबद्दलचा जो स्नेह किंचित शिल्लक राहिलेला असतो त्या स्नेहासकट त्या समिधा त्या वासना यज्ञ कुंडामध्ये टाकणं तो टाकत राहतो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि अशा प्रकारे वासना ज्या वेळेला निमतात, वासनेवरचं प्रेम आणि वासना या दोन्हीही यज्ञकुंडामध्ये घालत असताना तेथे सोहम मंत्र दीक्षिती आला शब्द. जे दीक्षित असतात गुरु ते सोहम मंत्राची तिथं तेव्हा दीक्षा देतात. तो दीक्षित झालेला आहे आता होता देखील जो यज्ञ करणारा आहे तो सोहम मंत्राचा उपदेश स्वीकारलेला आहे. तेथ सोहम मंत्रे दीक्षिती इंद्रिय कर्माची आहुती ती ज्ञानानिळी प्रदीप्ती दिधलिया. तो परमात्माच मी आहे मनाचंही अमन झाल्यानंतर, वासनाही नाहीशा झाल्यानंतर तिथं सोहम भाव निर्माण होतो. ज्ञानरूपी अनळ अधिक प्रदीप्त होतो. हा प्रदीप्त झाल्यानंतर पाठी प्राण कर्माची स्त्रुवेनिशी आली. स्त्रुवा हा शब्द आला. ज्या भांड्यामध्ये लाकडी भांड्यामध्ये ते तूप ठेवलेलं असतं आणि स्त्रुक त्यांनी ते अर्पण करायचं असतं ते लाकडी भांडं म्हणजे स्त्रुवा. आपले जे वर खाली होणारे प्राण आहेत, श्वसन आहे, तर ती जणू स्त्रुवा. हे शेवटचं भांडं हवन द्रव्य अर्पण केल्यानंतर आणि प्रदीप्त ज्ञान निर्माण झाल्यानंतर प्राणकर्म देखील समर्पित करायची असतात. त्याच्या वासनांचा अंत होतो, त्याच्या मनाचा अंत होतो आणि त्याच्या प्राणांचा अंत होतो. पाठी प्राण कर्माची स्त्रुवेनिशी पूर्णाहुती पडलिया हुताशी. यज्ञामध्ये प्राणकर्म म्हणजे मन जाऊन थांबतं, वासना थांबतात आणि प्राण थांबतात, तेव्हा जणू पूर्णाहुती पडते आणि तो मी परमात्मा या पक्क्या बोधामध्ये स्थिर होतो. तेथ अवधभूत समरसी सहजे जाहले. तिथं हा यज्ञच संपूर्ण झाला आणि यज्ञ पूर्ण झाल्यामुळं जे मोठं तृप्ततेने स्नान करतात ते अवधभूत स्नानच जणू त्या होत्यांनी केलं. हे स्नान समरसाचं झालं, परमात्म्याशी एकरूपतेच्या भावनेचं असं स्नान जणू घडलं. मग आत्मबोधीचे सुख जे संयमाग्नीचे हुतशेष तोची पुरोडाश देख घेतलाजीही. अशा प्रकारे सगळा यज्ञ पूर्ण झाला, वासना निमाल्या, मन निमालं, प्राण निमाले, ब्रह्मभावना निर्माण झाली, अवभृत स्नानाची तृप्ती झाली, आत्मबुद्धीचं सुख प्राप्त झालं. हे आत्मबुद्धीचं सुख हेच खरं पूर्वी केलेल्या संयमाचं हुतशेष प्रसाद द्रव्य आहे. इतका संयम राखला जीवनभर, इतका निरोध केला ज्ञानेंद्रियांचा, त्या सगळ्याचं साफल्य झालं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तोच जणू पुरोडाश प्रसाद त्याला प्राप्त झाला. तोची पुरोडाश देख घेतला तिही एक ऐशिया इही यजनी मुक्त ते जाहले त्रिभुवनी. अशा प्रकारचं यजन करून यज्ञ कर्म करून ते या त्रिभुवनामध्ये मुक्त होऊन गेले. परत जन्माला येणार नाही अशा निरंतर बोधामध्ये ते रमले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या यज्ञ क्रिया तरी अनानी परी प्राप्य ते एक. वर वर्णन केलेली ही सगळी साधनं जरी निरनिराळी असली तरी देखील आत्मबोध प्राप्त करणं हे एकच प्राप्तव्य या सगळ्या यज्ञ कर्मांचं आहे. इथं हे प्रकरण संपलं नाहीये, पण आपलं निरूपण संपलं. ध्यानाचं जे वर्णन याच्यामध्ये आलेलं आहे ते वर्णन संपलं. अजूनही काही अशा प्रकारच्या साधना सांगितल्या, द्रव्य यज्ञ हा, तपोयज्ञ हा, योग यज्ञ हा, तथा अपरे स्वाध्याय ज्ञान यज्ञाश्च यतयहा संशित व्रताहा, असं म्हणून अजून एक ध्यानाची साधना सांगितली जी आपण घेत नाही आहोत. अपाने जुहती प्राणम, प्राणे अपानम, तथा अपरे प्राणापान गती रुद्ध्वा प्राणायाम परायणाहा, अपरे नियताहाराहा प्राणान प्राणेषु जुहती. अपान प्राणामध्ये आणि प्राण अपानामध्ये त्याचा होम करून जो हठयोग सांगितला जातो त्या हठयोगाची साधना अजून सांगितली आहे. पण आपण ज्या पहिल्यापासून साधना पाहिल्या त्याच्यात हठयोग कुठंच पाहिलेला नाहीये. सहाव्या अध्यायातलाही हठयोग आपण पाहिला नाहीये. राजयोगाच्या साधना पाहिल्या म्हणून. पण या चौथ्या अध्यायाचा हा जो मुख्य विषय आहे, हा मुख्य विषय अशा प्रकारे यज्ञ यज्ञाच्या अंगानी विविध प्रकारच्या साधना म्हणजे विकर्म हा या अध्यायाचा अजून एक मुख्य विषय तो अशा प्रकारे भगवंतांनी सांगितला. एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे असं भगवंत म्हणतात. अशा प्रकारचे पुष्कळ यज्ञ ब्रह्मदेवानी ब्रह्मदेवाच्या मुखातून सांगितले गेले. कर्मजान विद्धितान सर्वान एवं ज्ञात्वा विमोक्षसे. हे सगळे कर्म प्रकारच आहेत. यज्ञ जरी झाले म्हणजे साधनेची कर्म ही कर्मामध्येच मोडतात. स्वधर्म कर्म अधिक साधनेची कर्म. आणि मग पुढं नको आता, 10 मिनिटं पुढं गेलं आपलं प्रवचन. पण मी रमून जातो असा हा फार सुंदर विषय, तुम्हीही रमलात. अशा प्रकारे भगवंतांनी सांगितलेलं जे ध्यान आहे ते ध्यान आपण यथाक्रम त्या त्या ठिकाणी आलेलं पाहिलं. आता आपल्याला पुढच्या प्रवचनामध्ये मूळ विषयाकडे जायचंय. ओम तत्सत हे जे ब्रह्मनाम आहे तुम्ही विसरलाही असाल की कुठून आपण कुठं घुसलो, सुरुवात केली सांगायला. ते ओम तत्सत ब्रह्मनाम याच्यावरचं जे विवरण आहे ते विवरण पुढच्या वेळेपासून आपण परत सुरू करू. हरि ओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गुरुधक्कस्य स्विद्धनम्। ओम शांति ही शांति ही शांति। हरी 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 हरी। ज्ञानोबा माउली प्रभु स्वामी जय। बोला पुंडली कवर दे हरि विठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि हरि।
श्रीराम काही निवेदन आहेत। येत्या शनिवारी सकाळी 10:30 ते 12 या वेळात रामनवमीचा उत्सव आपण